सूत्रधार में सुनते हैं पंचतंत्र की कहानियां।
ना कस्मात् छांडिली मातर विक्रीणाति तिलैस्तिलान् लुंचिता नितरैर्येन हेतुरत्र भविष्यति। अर्थात जर शांडिली आपले धुतलेले तीळ देऊन बदल्यात काळे तीळ मागत असेल तर नक्कीच यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे। सूत्रधार मध्ये ऐकूया पंचतंत्रातली कथा ब्राह्मण पत्नी आणि काळे तीळ। एका नगरात एक ब्राह्मण राहत होता। एका पहाटे ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, आज दक्षिणायन संक्रांत आहे, आज दान केल्याने चांगले फळ मिळते, मी याच आशेने जात आहे। आज तू एखाद्या ब्राह्मणाला भोजन दे। हे ऐकून ब्राह्मण पत्नी म्हणाली,
तुम्हाला हे सगळं सांगताना लाज नाही का वाटत? या गरीबाच्या घरात आहेच काय ज्यातून कुणाला भोजन देऊ शकतो? ना आपल्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत, ना सोनं चांदी, आपण कोणाला काय दान देणार?
पत्नीचं हे कठोर बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला,
तुझं असं हे बोलणं योग्य नाही। धन तर आजपर्यंत कोणालाच नाही मिळालं। आपल्याकडे जे काही आहे त्यातलंच थोडंफार कोण्या गरजूला देणं हेच खरं दान असतं।
पतीच्या अशा समजावण्याने पत्नी म्हणाली,
ठीक आहे, घरात थोडे तीळ ठेवलेत, मी त्याची सालं काढते आणि त्यातूनच काही बनवून त्या ब्राह्मणाला भोजन देईन।
पत्नीकडून आश्वासन मिळाल्यावर ब्राह्मण दुसऱ्या गावी दान घेण्यासाठी निघून गेला। इकडे ब्राह्मण पत्नीने तीळ कुटले, धुतले आणि सुकवण्यासाठी उन्हात ठेवून दिले। तेवढ्यात एका कुत्र्याने सुकत घातलेल्या तिळांवर लघवी केली। आता ब्राह्मण पत्नी विचार करू लागली,
हे तर दुष्काळात 13वा महिना असं झालं, आता मी कोणाला तरी हे धुतलेले तीळ देऊन त्या बदल्यात न धुतलेले तीळ घेऊन येते।
मग ब्राह्मण पत्नी तीळ आणण्यासाठी शेजारच्या एका गृहिणीकडे गेली। तिला हे धुतलेले तीळ घेऊन न धुतलेले तीळ मला द्यावे अशी विनंती करू लागली। ती गृहिणी हे ऐकून तीळ द्यायला तयारही झाली, पण तेव्हाच तिचा मुलगा तिला म्हणाला,
आई, यात नक्कीच काहीतरी काळबेर असणार, नाहीतर या आपल्याला धुतलेले तीळ देऊन आपल्याकडून न धुतलेले तीळ का मागतील? असं करण्यामागे नक्कीच यांची काहीतरी इच्छा असणार, त्याशिवाय अशी मागणी कोणी का करेल?
जेव्हा त्या गृहिणीने शोधून काढलं की यामागे काय कारण आहे, तेव्हा तिने ब्राह्मण पत्नीला तीळ देण्यास नकार दिला आणि ब्राह्मण पत्नीला रिकाम्या हातानेच परतावे लागले। तात्पर्य, आपण पाहिले की ब्राह्मणाचे ऐकून ब्राह्मण पत्नी दान देण्यासाठी तयार झाली, परंतु कुत्र्याने वाळत असलेल्या तिळांवर लघवी केल्यामुळे तीळ खराब झाले। ती फसवून खराब तीळ बदलून आणण्यासाठी युक्ती लढवते। शेजारील गृहिणी सुद्धा तिच्या बोलण्यात येऊन तिला तीळ देण्यास तयारही होते, पण जेव्हा ब्राह्मण पत्नीचे हे करण्यामागचे कारण तिला समजते तेव्हा ती तीळ देण्यास नकार देते आणि त्यामुळे ब्राह्मण पत्नीला रिकाम्या हातानेच परतावे लागते। म्हणून म्हटले जाते की जेव्हा कोणी आपल्याला खूप जास्त आकर्षक संधी देत असेल तर त्यामागे काहीतरी कारण लपलेलं असू शकतं। ते कारण जाणून घेतल्याशिवाय निर्णय न घेणे हे चांगले, अन्यथा आपला विश्वासघात होऊ शकतो।